कालच्यापासून आपला हा उत्सव चालू आहे. जसे भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये गेले, 12 वाजता त्यांचा मथुरेत जन्म झाला कारागारामध्ये, आणि भगवंताच्या सांगण्यावरून भगवंताने वसुदेवांनी त्यांना पाठीमध्ये ठेवून अंधाऱ्या रात्रीला पाऊस पडत असताना, पुढे काही दिसत नसताना, वीज ज्यावेळी चमकायची त्यावेळी ते पुढे पाऊल टाकायचे, अशा अवस्थेमध्ये सगळे असुर निद्रिस्त असताना वासुदेव त्यांना घेऊन गेले गोकुळामध्ये. पहाटेची वेळ होती, रात्रीचीच वेळ होती, ती पहाट नव्हती, रात्रीचीच वेळ होती. तिकडे जाऊन त्यांनी कृष्णाला ठेवला यशोदे मातेच्या जवळ, आणि तिची मुलगी कन्या ते उचलून घेऊन आले. त्यावेळी कुणालाही माहिती पडलं नाही, सुतिकागृहामध्ये ब्राह्मणी होत्या त्यांनाही माहिती पडलं नाही. अगदी पहाटे पहाटे काही ब्राह्मणीनं पाहिलं, यशोदा मातेनं पाहिलं, एक अतिशय अलौकिक स्वरूपाचं बालक, असामान्य, अगदी असं वाटायचं हे रत्नाने बनवलेलं बालक असावं. तिने स्पर्श केला, अतिशय कोमल होतं, तिला असं वाटलं वेगवेगळ्या फुलांचं बनवलेलं बालक असावं खेळणं म्हणून, असे अलौकिक बालक. आणि ते कळल्यानंतर मग पुढे त्या ब्राह्मणी जे आहेत, ज्या ज्या गोशाळा होत्या ब्रजमध्ये, नंदबाबाची एक गोशाळा नव्हती, अनेक गोशाळा होत्या, या ठिकाणचं कुरण संपलं गोशाळा दुसऱ्या ठिकाणी जाणार, ते संपलं ते दुसरीकडे जाणार, आणि कृष्ण बलराम देखील चार चार आठ आठ दिवस त्या गोशाळेमध्ये जायचे, आणि म्हणून संपूर्ण ब्रजमध्ये भगवानचा सदैव लीला झालेली आहेत आणि त्याचा विहार झालेला आहे. तेव्हा ब्राह्मणी गेल्या नंद बाबाला, उपनंद बाबा, अभिनंद बाबा, सनंद बाबा, नंदन बाबा, हे सगळ्यांचे पुन्हा दासदासी सगळे होते. तिकडे जाऊन त्यांनी गोशाळेमध्ये ही वार्ता सांगितली की बाबा एक लालाभाई आहे. आश्चर्य सगळ्यांना मोठं वाटलं, सगळ्या ब्रजवासींना तेच एक केवळ दुःख होतं. ब्रज अतिशय सुंदर, जेते दिगम जन्मना ब्रज श्रेत इंद्रा शशोदत्रयी, शेकडो शेकडो लक्ष्मी देवी त्या ठिकाणी सेवा करत होत्या. इतकं सुंदर ब्रज, गायींसाठी सुंदर अशी मोठमोठी वनं, पिण्यासाठी सुंदर असे झरणे, ओढे, निर्झर पुष्करिणी, फुलांनी बहरलेली सगळी वनं, कमल वन, त्याच्यामध्ये पुन्हा फुलांवरती भ्रमर गुंजार करतात, मधुमक्षिका गुंजारव करतात, पानपक्षी लीला क्रीडा करतात पाण्यांमधून, सरोवरामधून. गायींसाठी पाणी पिण्यासाठी स्फटिकासारख्या जळाची सरोवर, पोरांसाठी खाण्यासाठी फळं वगैरे भरपूर, तालवनासारखे मोठमोठी वन फळांनी भरलेली, असं हे सुंदर वन. फक्त एकच कमी होतं की नंदबाबाला पुत्र नव्हता, आणि ज्यावेळी त्यांना हे कळलं की नंदबाबाला सुपुत्र झाला, त्यावेळी दिवसाच्या आतच ही वार्ता संपूर्ण ब्रजमध्ये पसरली, सगळ्या गोशाळांमध्ये गेली. नंदबाबाने लगेच आपले सेवक सगळीकडे पाठवले, आठही दिशांना पाठविले, सांगितले बस आता गायींचं दोहन कार्य बंद करा, वासरांना प्रेमाने त्यांच्या आईला पिऊ द्या. आणि सगळे सगळे अशा प्रकारे सगळी वार्ता झाली, आणि मग इतका सुंदर नंद महोत्सव दुसऱ्या दिवशी झाला. नंदबाबाच्या अंगणामध्ये दह्या दुधाचा चिखल झाला, सगळ्या गवळ्यांनी बैलगाड्या जोडून दही तूप लोणी क्षीर सगळं एकत्र आणलं, त्याचप्रमाणे हळदीचं पाणी, कुंकवाचं पाणी, दह्याचं पाणी करून एकमेकाला फेकू लागले, लोणी मारू लागले, दही मारू लागले, अक्षरशः पुऱ्या क्षेत्रामध्ये चिखल झाला, तुपाचा, दह्याचा, लोण्याचा. एकमेकाला कडकडून मिठी मारत होते, नर्तक गात होते, आणि अशा प्रकारे संपूर्ण नगर हा अतिशय सजवलेलं होतं. अतिशय सुंदर सजवलं. धेनू असे सजवली, गळा माळा रेशमी झुली, शिंगे सुवर्णे मढविली, रंगविली बहुरंगे. आज उत्सवाचा रंग ब्रज जनी झाले दंग, हर्ष सागरी तरंग, सांग गोकुळ रंगले. इतकं सुंदर नंद बाबाच्या त्या ठिकाणी मग गायन नर्तन झालं आणि सगळ्यांना नंद बाबांनी भेटी दिल्या. मोठा आनंदी आनंद झाला. लक्ष धेनू दान दान धान्याचे पर्वत, लाखो धेनू सालंकृत दान केल्या. धान्याचे पर्वतच्या पर्वत त्यांनी वाटले, मोत्यांनी ओट्या भरल्या सुवासिनींच्या. इतकं सुंदर. वृंदावनदास ठाकूर म्हणतात, आमचे गौरांग देवांचा आविर्भाव झाला अगदी तोच, तेच नंदराजाचे सुपुत्र म्हणजेच हे गौरांग, आणि तेच नंद बाबा आणि यशोदा माता म्हणजे जगन्नाथ मिश्रांशाची माता. याही ठिकाणी सुंदरीतेने उत्सव साजरा झाला. आज जगन्नाथ उत्सव म्हणतो आपण. अशा सुंदरीतेने उत्सव साजरा झाला. देवी देवता त्या ठिकाणी आले मनुष्याच्या रूपामध्ये, कारण की ही सगळी तयारीच होती. चैतन्य महाप्रभूंचं सुद्धा अगोदरच अद्वैताचार्य आले होते, ब्रह्माजी या ठिकाणी अवतरले होते आणि नवदीप अतिशय समृद्ध करून ठेवलं होतं. कालच आपण त्यावरती प्रकाश टाकला की विद्येचं मायर घर नवदीप म्हणजे. त्या ठिकाणचे विद्यार्थीही प्रोफेसरांना आवरायचे नाही चर्चेमध्ये, इतकं बुद्धिमान लोक होते. असं समृद्ध शहर नवदीप, गंगादेवी वाहते आहे, अनेक मुखांनी त्या ठिकाणी वाहते. मे महिन्यामध्ये ज्यावेळी सगळ्या सृष्टीमध्ये दाहकता भरलेली असते, उष्मा भरलेला असतो, आणि प्रकृतीचं रूप जे आहे अतिशय करपून गेलेलं असतं, त्यावेळी नवदीपात गेल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की श्रावण महिना आहे. असं सुंदर ते नवदीप. आणि या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव झाला. शास्त्रांची मी काही उद्धरणं दिली काल, अगदी तेही प्रामाणिक शास्त्रातून, गर्गसंहिता श्रीमद भागवतामधून दिली, नरसिंहदेवांच्या प्रार्थनामधून दिली, गरुड पुराणातून दिली, पद्मपुराणातून दिली. अशा प्रकारे प्रल्हाद महाराजांच्या सुद्धा प्रार्थने फार सुंदर आलेलं आहे, साधू संतांकडून दिली, शास्त्रातून दिली. परंतु चैतन्य महाप्रभूंची इच्छा नव्हती की मी प्रकट व्हावं. त्यांनी सार्वभौम भट्टाचार्याला आपलं षडभुज रूप दाखवलं. त्यावेळी त्यांनाही सांगितलं, कोणाला सांगायचं नाही. षडभुज रूप म्हणजे सहा त्यांचे कर होते, अर्थात हात. एका हातामध्ये बाण आणि धनुष्य, दुसऱ्या हातामध्ये कमंडोलू दंड, आणि एका हातामध्ये दोन हातामध्ये बासरी, असं रूप दाखवलं. का मीच जो आहे राम म्हणजे राघव, मीच तो कृष्ण केशव, आणि मीच तोच श्री चैतन्य महाप्रभू संन्यासी, असं रूप त्यांनी दाखवलं. काही ठराविक लोकांना त्यांनी प्रकट केलं, विश्वरूप दाखवलं त्यांनी यांना, अद्वैताचार्यांना, पण ते अप्रकट राहिले. कारण की त्यांचा उद्देशच हा होता. कारण शास्त्रामध्ये सगळ्या ठिकाणी म्हटलंय चैतन्य महाप्रभू प्रच्छन्न विग्रह राहील, म्हणजे कुणालाही आपली भगवत्ता ते प्रकाशित करणार नाही. कारण त्यांना एका त्यांचा जो भाव होता तो भाव त्यांना अजिबात कोणत्याही प्रकारे त्याला धक्का न पोचवता त्यांना या ठिकाणी त्याचं आस्वादन करायचं होतं. ऐश्वर भाव त्यांच्याजवळ नको होता त्यांना. त्यांना केवळ भाव राधिका माधुरी आस्वादन सुख काज, राधाराणीच्या भावाची माधुर्य काय त्याचं त्यांना आस्वादन करायचं होतं. त्याची खोली डेप्थ, त्याची गरिमा, त्याची महानता, ती थोरवी, आणि तिच्यापासून त्याचं आस्वादन करून तिला होणारं जो सुख आहे ते चैतन्य महाप्रभूला हवं होतं. आणि त्या लालसेपोटी भगवान श्रीकृष्ण स्वतःच गौरांग म्हणून आले आणि त्यांनी या ठिकाणी लीला केल्या. तशा प्रकारे तेथे सुंदर उत्सव साजरा झाला. त्या ठिकाणी मग शेची माता होती, जगन्नाथ मिश्र हडाई त्यानंतर चंद्रशेखर आचार्यरत्न शारदे माता पुंडिक विद्यानिधी रत्नावती मया शिवानंद सेन त्यांची पत्नी श्रीवास प्रभो मालिनी माता असे सगळे वरिष्ठ मंडळी त्या ठिकाणी शेकडो शेकडो माताजी लोक त्या ठिकाणी आले. चैतन्य महाप्रभूंसाठी सुंदर अशा प्रकारचे त्यांनी खेळणी आणले, आंगडे आणले, बिंदल्या आणल्या, बाजूबंद आणले, सगळं काही घेऊन आल्या. आणि असं अलौकिक हे बालक त्या ठिकाणी त्याचा सुंदर अशा प्रकारचा जन्मोत्सव साजरा केला गेला. नीलांबर चक्रवर्ती प्रसिद्ध त्या ठिकाणचे ज्योतिष होते, त्यांनी त्यांचं नाव विश्वंभर ठेवलं, संपूर्ण विश्वाला हा भरून सोडील. आणि प्रभुपादांनी त्याच परंपरेमध्ये असं म्हटलेलं की त्यांनी एक असं घर बांधलं संपूर्ण विश्व त्याच्यामध्ये सुखाने निवास करू शकेल. आणि याचा अनुभव या ठिकाणी आपण करतो देखील आहोत. सगळ्यांसाठी इथं स्थान आहे, सगळ्यांसाठी स्थान आहे. कलाकाराला स्थान आहे, प्रवचनकाराला स्थान आहे, भांडी धुणाऱ्याला स्थान आहे, स्वयंपाक करणाऱ्याला स्थान आहे, गाई राखणाऱ्याला स्थान आहे, सगळ्यांसाठी. नाटककाराला स्थान आहे, सगळ्यांसाठी प्रभुपादांनी असं करून ठेवलं. तेव्हा हा विश्वंभर हा त्यांचं नाव ठेवलं गेलं. काल आपण काही लिहिला त्या सांगितल्या, काही प्रकाश टाकला त्यावरती, तर काही चैतन्य महाप्रभूंच्या काही दार्शनिक लहान वयातच त्यांनी जे त्यांचं दर्शन आहे अतिशय आपल्या सगळ्या भक्तांसाठी अचिंत भेदाभेद तत्व जे आहे हे अक्षरशः एका मनीषीला, मुनी प्रवृत्तीच्या माणसाला, विवेकी माणसाला, दार्शनिक बुद्धी असणाऱ्या माणसासाठी एक संजीवनी आहे. अगदी भ्रमरहित असं सुंदर तत्वज्ञान चैतन्य महाप्रभूंना या ठिकाणी प्रकाशित करायचं होतं. आणि त्याचा सूत्रपात त्यांनी अगदी लहान वयातच केला होता. चैतन्य महाप्रभू लहान असताना शेची मातेनं त्यांना खायला संदेश वगैरे दिले. संदेश आपल्याला माहिती आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आजकाल काय बंगाली पदार्थ सगळ्यांना माहिती आहेत, कर्नाटकी पदार्थ सगळ्यांना माहिती आहेत, बंगाली पंजाबी सगळे संदेश खायला दिला. आणि चैतन्य महाप्रभू शेची माता बाजूला गेली दूर आणि काही कार्य करून आली. चैतन्य महाप्रभू मातीत बसले होते, संदेश बाजूला ठेवले आणि त्यांनी माती खायला सुरुवात केली. तोंड भरलेले मातीनं असं हे सुंदर बालक आहे, माझ्याकडे पाहत आहे, शेची माता त्याच्याकडे पाहते आहे. अशावेळी शेची माता म्हणते, वेड्या तुला हे मी संदेश खायला दिले आणि तू माती खातो याच काय कारण? योग्य नाहीये, तुझ्या आरोग्याला घातक आहे. हा, ह्यामुळे तुझं कसं होणार? तुझं शरीर पुष्ट होणार कसं? तू मोठा होणार कसा? त्यावेळी चैतन्य महाप्रभू म्हटले, मैया हे संदेश जो आहे हे मातीतूनच आलेला आहे. गायीच्या दुधापासून तर दूध येतं कुठून? गायीच्या पोटातून येतं. गायी तृणभक्षी आहे, ती गवत खाते. गवतामध्ये शक्ती मातीतून येते, फक्त त्याचं वेगळं परिवर्तन आहे. त्यामुळे ही मातीच आहे, आपल्यालाही मातीनंच बनवलं, देवानी मातीच खायला दिली. पंचमहाभूताने बनवलं, पाणीच प्यायला दिलं. पंचमहाभूताचं बनवलं, पंचमहाभूतच खायला प्यायला दिली. त्यामुळे हे काय, संदेश काय, एकच आहे. आता आपण काय करू शकलो असतो? शची माता ही देखील एका महान तत्ववेत्याची मुलगी होती. तिने अतिशय सुंदर उत्तर दिलं. चैतन्य महाप्रभू ते बोलून घ्यायचं होतं, असं सुंदर उत्तर दिलं. म्हटली, हे बघ, ही माती आहे, ही माती आहे, परंतु ही खायची माती आहे. असं आहे. पुन्हा तिनं समजून सांगितलं, ही वीट आहे, दाखवली, हा ना माझ्या गावचा घडा आहे. वीटही मातीच आहे, घडाही मातीच आहे, पण घड्याने तू घर बांधू शकणार नाही, विटेने पाणी आणू शकणार नाही, शक्य नाही. म्हणजे दुही जरी माती असेल तरीही त्याच्यामध्ये विविधता आहे. आणि या ठिकाणी बरोबर मायावादी विचारधारेला या ठिकाणी खंडन करून टाकलेलं आहे, खंडित केलेलं आहे. कारण की मायावादी विचारधारा म्हणजे व्हेरीगेटेडनेस, जे म्हणतो व्हेरीगेटेडनेस, ते नाही. विविधता नाही, वैशिष्ट्य नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुणी मेरा रघुराया. रघुरायाचा छंद म्हणाला, गातात ना, रघुरायाचा छंद मनाला, रघुरायाचा छंद मनाला, कधी पाहिन मी गुण गायन मी, कधी पाहिन मी गुण गायन मी, रघुरायाचा छंद मनाला, रूप नाही रंग नाही नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण ही मेरा रघुराया, रघुरायाचा छंद मनाला. काय सुंदर गीत गातो. म्हणजे ही जी विचारधारा आहे, ही विचारधारेला या ठिकाणी खंडित केलेलं आहे. वेदांमध्ये म्हटलं खलविदम ब्रह्म सर्व, सगळं हे ब्रह्म व्यापे मान्य, परंतु त्यांनी फक्त काय केलं, खलविदम ब्रह्म सर्व घेतलं, परंतु नंतरचं सूत्र काय, पराशक्ती विविधे श्रुयते स्वाभाविकी ज्ञानबल क्रियाच. पुढं म्हटलेलं आहे की याच्या शक्ती ज्या आहेत अनेक प्रकारे विस्तारित होतात. हा याच्यामध्ये विविधताने भरलेला आहे. रसोवई सहा ही तत्व घेतलीच नाही. ठीक आहे, ब्रह्म आहे, परंतु त्याच्यामध्ये विविधता देखील भरलेली आहे. त्याला म्हणायचं वास्तविक अचिंत्य भेदाभेद तत्व. जसं मागच्या वेळी आपण सगळ्यांनी ऐकले असेल की ज्यावेळी नारद मुनी आणि भगवान शिवजी एकत्र आले होते, स्टोरी लक्षात आहे आपल्या सगळ्यांच्या, आहे प्रभूजी. त्यांना भगवान शिवांनी, त्यांना जे भगवान शिवांनी सांगितलं मला कृष्णाचं दर्शन कसं झालं, लक्षात आहे स्टोरी, नाही नाही का? अरे 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 बऱ्याच वेळेस मी सांगितली असेल कदाचित, सांगतो. एकदा काय झालं की हे महाजन आहेत दोन, स्वयंभू नारदो शंभू, सनक सनातन सनातन सनत कुमार कपिल मनो, प्रल्हादो जनको भीष्म बळी महाराज शुकदेव गोस्वामी यमराज, हे बारा महाजन. यांनाच भक्तीचं रहस्य कळलं, इतरांना कोणालाही कळलं नाही. श्रुतीर्विभिन्ना स्मृतीर्विभिन्ना नैकऋषी यश वचा प्रमाणम, व्यासमर्च्या श्रुती भरपूर आहेत, स्मृती भरपूर आहेत, वेदांच्या श्रुती भरपूर आहेत, ऋषी मुनींनी स्मृती लिहिलेल्या आहेत. नैकऋषी हा असं कोणताही ऋषी नाही ज्याचं वचन प्रमाण मानावं असं, अजिबात नाही. कलियुगात झालं बरं काही, कलियुगात झालेलं आहे, पूर्वी नाही. कारण काळाच्या ओघामध्ये अनेक अपसंप्रदाय उत्पन्न झाले, ज्याला जितका साक्षात्कार झाला त्या मुनीनं आपली स्मृती बनवली, आमकी स्मृती ही स्मृती, त्यामुळं प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत असं व्यास म्हणतात. आणि म्हणून ते म्हणतात की महाजनगत सपंता नैको ऋषी शिवच्या प्रमाणम धर्मश तत्व निहितम गुहायाम महाजनगता सपंथा. इवन तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेता मी, पुढे कोण गेले महाजन त्यांचा मार्ग अनुसरा, त्यांनी पण म्हटलेलं आहे. म्हणून व्यास म्हणतात सगळ्यांचे वेगवेगळे दर्शन झालेले आहेत, सगळ्यांचे विचार बदललेले आहेत, कलियुगाचा प्रभाव आहे, एक वाक्यता त्यांच्यात नाही, म्हणून तुम्ही हे बारा महाजन आहेत यांनी दिलेली शिकवण पालन करा, त्या मार्गाने सुखरूप जाऊन पोहोचा असं म्हटलेलं आहे. जसं एक मला कधी कधी आठवते, आमचा काळ जो होता, आम्ही सातवीला सहावीला पाचवी सहावी सातवी आठवीला असायचे, मला तरी वाटतं माझ्याबरोबर जे असते आहेत प्रभूजी असतील का आमचे मंडळी थोडेफार, त्यांनाही समजेल की खरं होतं ते. गाव गाव लाईट नव्हती, पुण्यामध्ये असेल कदाचित, पण आमच्या खेड्या गावांवरती नव्हती. आणि त्यामुळं काय व्हायचं की शाळा लघुशंक्याला सोडायचे त्यावेळी आम्ही पळत जायचं, घोडणं दिला आणि तिथं जाऊन पाणी प्यायचं. सगळी शाळेतली मुलं शेकडो आणि रयत शिक्षण संस्था वरती पॅन्ट खाकी इन्शर्ट केलेला आणि टोपी कंपल्सरी. आम्ही सगळे पळत जायचे, इतक्या पाण्यात उभे राहायचे आणि तोंड खाली बुडून प्यायचे, ओंजळेनच नाही प्यायचे. मग त्या माताजी असायच्या, त्या तिकडे कपडे धुणार काय करणार, ते म्हणणार पोरा जरा वरती जा. तिथं काय होतं, म्हशी धुतात लोक. थोडं वर जा, थोडं तुम्हाला आळस येतो, थोडं वरती जा. मग आम्ही वर जायचं, त्यांना ते वाईट वाटायचं, अरे तिथं सुद्धा लोक गायी वगैरे धुतात, बैल पाणी पितात, योग्य नाही, तुम्ही वरती जा जरा. अजून वरती गेलो, तहान लागले, शिप्या लागले, अरे थोडं वर जा. आणि मग आम्ही वरती जायचं, कुठं सुंदर धार आहे तिथं, म्हणजे डोह सोडून वरती जायचं, त्या ठिकाणी आपल्याला चांगलं पाणी मिळायचं. तसं कलियुगामध्ये हे अध्यात्मामध्ये सुद्धा प्रचंड संमिश्र झालेलं असं व्यासमहर्षी म्हणतात. म्हणून तुम्ही काय करा, वर जा, धारे धारेनं वर जा, वर जा, वर जा. हा श्रीमद भागवतम पुराणम अमलम प्रेमना पुमार्थो महान, श्रीमद भागवत हाच प्रामाणिक ग्रंथ तुम्ही स्वीकार करा, म्हणजे तुम्हाला या 12 महाजनांची शिकवण तुम्हाला समजेल आणि त्या मार्गाने तुम्ही सुखरूप जाऊन पोहोचा. अशा प्रकारे हे दोन महाजन, एक नारद मुनी आणि भगवान शिवजी, आता हे दोन महाजन एकत्र आल्यानंतर त्यांच्या कथा सुरू झाल्या भगवंताविषयीच. आता स्वभावानुसार ते भगवंताच्या कथा करणार, एक नशेबाज नशेच्या गप्पा करणार, दुसरा काही वाईट वक्त गप्पा करणार, जो जशा प्रकारचे स्वाभाविक लोक एकत्र येतील एका स्वभावाची तशाच गप्पा चालतात, तशी हे महाजन एकत्र आल्यानंतर त्यांचं एकमेकाविषयी परमेश्वराविषयी चर्चा सुरू होतात. भगवान शिवजी म्हणतात, नारदा मला असं वाटलं होतं की मी आम्ही गुणावतार आहोत, ब्रह्मा विष्णू महेश, तर आमच्यातला विष्णू हा सत्वगुणी म्हणून त्याला आम्ही परमेश्वर मानतो, पण त्याच्यावरती एक महाविष्णू आहे हे मला समजलेलं आहे. पण अचानक एक शंका मला उत्पन्न झाली की यांच्या पलीकडे कोणी आहे की काय, आणि शंका माझ्या मनात निर्माण झाली. मी चिंतन करत बसलो असताना, हे नारदा, आकाशामध्ये गरुडावर बसून महाविष्णू आले. मी डोळे उघडले आणि ते हसून मला म्हटले, शंभो तुझी इच्छा आहे परात्पर ब्रह्म पाहण्याची, तर मी तुला आशीर्वाद देतो की तू परात्पर ॲब्सोल्यूट ट्रुथ ज्याला म्हणतात परमसत्य, माझ्या आशीर्वादाने तुला तुझी मनोकामना पुरी होईल, तुला त्या परमसत्याचं दर्शन होईल आणि तू यमुनेच्या तीरी जाऊन बस. नारदा मी त्या ठिकाणी यमुनेच्या तीरी गेलो, सुंदर असं यमुनेचं वालुकेनं वाळूने भरलेलं तीर, सुंदर वृक्षावली त्या ठिकाणी, आणि मी गवतावरती बसून चिंतन करू लागलो. म्हटलं आता मला भगवंताचं दर्शन होणार आहे. अचानक माझ्या समक्ष जे आहे नीलिमा असा प्रकाश उत्पन्न झाला. मी म्हटलं मला परमेश्वर पाहायचं आहे, हा प्रकाशच प्रकाश कसा आला माझ्या समक्ष. त्यानंतर काय झालं का, त्याच्यामध्ये मला काही घनवता दिसू लागलं, घनत्व, जसं एक ट्रान्सपरंट असं पारदर्शक असं द्राक्षामध्ये आपल्याला बीज दिसतं, तशा प्रकारे दिसू लागलं. त्यानंतर मी पाहू लागलो काय होतंय काय मला समजेना. नारदा समोर आल्यानंतर मला मी पाहिलं की एक सुंदर असं एक द्वीप त्या ठिकाणी माझ्या दृष्टीपथात आलं, अतिशय सुंदर सुंदर तरुण वृक्षांनी भरलेलं हिरव्यागार, त्या ठिकाणी झरणे वाहत होते, पुष्करिणी होत्या, कमळं फुललेली होती. मी म्हटलं मला परमेश्वर पाहायचं, मी झोपेमध्ये आहे की काय, मला काही समजेना, समर्मित होऊ लागलो मी. असं काय होतंय मला काय होतंय म्हणता म्हणता एक किशोर वैश्य मुलगा त्या ठिकाणी आला आणि एका वृक्षाखाली उभा राहिला. त्याचं वर्णन, असा लंबित वाम कुंडल धरो मदोन्नत ध्रुवलतम किंचित कुंचित कोमला धरपुटम साचे प्रसारे क्षणम आलोलांगुली पल्लवैर मुरिक आपुर्यंतम मुदा तले कल्पतरोर कले तले कल्पतरोर कल्पतरुच्या खाली असा त्रिभंग ललित हा बालक त्या ठिकाणी उभा होता. ध्यायन जगनमोहन तले कर्पतल त्रिभंग ललितम ध्यायन जगनमोहन असा जगनमोहन रूप असलेला किशोर वयश वयाचा बालक त्या वृक्षाखाली उभा आणि बासरी हातामध्ये. मला काही समजेना, परमेश्वर पाहायचा म्हटल्यानंतर माझी कल्पना वेगळी होती. हे काय भलतं दिसतंय मला काही समजेना. तो बालक अतिशय सुंदर होता. कंदर्प कोटी कमनीया विशेष अशोभम, अतिशय सुंदर असा हा बालक. आणि मी तर मोहून गेलो, काय होतंय मला काही कळेना. आणि त्यावेळी त्याचं रूप जे होतं, सुंदर असे कमळासारखे नेत्र कानापर्यंत उघडलेले, त्याच्यामध्ये अरुणिमा, घुंगराळे केस, जणू काय मुख जे कमळासारखं, त्या कमळावरती त्या कमळीचा मकरंद घेण्यासाठी मदमत्त झालेले भ्रमर जणू काय त्याच्या त्या मुखावरती फिरत आहेत, असे घुंगराळे केस, सुंदर असं भाळ, त्याच्यावरती कसुरीचा तिलक, बिंब फळासारखे ओठ, गाल अतिशय सुंदर निळेशार, कानामध्ये कुंडलाचं त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडत होतं, गळा जो होता पांचजन्य शंखाप्रमाणे होता, वक्षस्थळ अतिशय सुंदर सुदृढ, त्रिवळीयुक्त पोट, पितांबर, विजेला लाजविला अशी त्याची चमक, आणि पाय देवडा पाय ठेवून ते उभं राहिलेलं होतं बासरीच्या गोतीन, तिरप्या नजरेनं माझ्याकडं स्मित हास्य करून पाहत होत. त्यावेळी मी म्हटलो, किती पाहू किती पाहू किती पाहू किती पाहू किती पाहू, पाच वेळा म्हटलो, मला पाच मुख झाली. हा, म्हणून माझं नाव पडलं पंचानन. आणि नारद मुनी ऐकतात, भगवान शिवजी सांगतात, आता मला काही समजेना काय होतंय, मला परमेश्वराचं दर्शन करायचं होतं, हे काय मी पाहतोय. त्याच वेळी एक सुंदर बालिका त्या ठिकाणी आली. हय हय तालधरा थै थै शब्द शक्ती प्रकाशिनी, हे हे शब्द स्वरूपाच ही ही वाक्य विशारदा, कोटी कंदर्प लावण्या कोटी कंदर्प सुंदरी, कंदर्प कोटी जननी काम बीज प्रदायिनी. किती वर्णन म्हणून करावं त्या सुंदरीच, किशोरी 15-16 वर्षाची. आणि स्मित हास्य करत करत हळूहळू त्या किशोराच्या डाव्या बाजूला उभी राहिली. तो बालक मला म्हटला, शिवजी तुला आशीर्वाद प्राप्त आहे विष्णूचा, परात्पर भगवंत तो मीच. आणि असं म्हणताच नारदा काय करावं काही समजेना, इकडून एक सुंदर किशोरी आली तिच्या सारखीच, दुसरी इकडून आली इकडून आली इकडून आली. तो किशोर मला म्हणतो, तुम्ही आश्चर्य करू नका, ही माझ्या डाव्या बाजूला आहे ना सर्वश्रेष्ठ आराधिका, हिचं नाव राधिका, आणि ही ललिता, ही विशाखा, ही चित्रा, ही रंगदेवी, ही सुदेवी, ही तुंगविद्या, हिंदुलेखा, ही रूपमंजरी, रतिमंजरी, अनंगमंजरी, रसमंजरी, सगळ्या आल्या. आणि काय करावं काही समजेना, कुणी फुलं तोडतंय, कुणी फुलं गुंबतंय, त्याची आभूषणं गुंबतंय, अशा प्रकारे. आणि ह्या सगळ्या, हे शिवजी, ह्या सगळ्या माझ्या राधारणीच्या काय व्यूह आहेत, म्हणजे हिचाच प्रकाश आहेत ह्या सगळ्या गोपी. मी दूर पाहिलं त्या ठिकाणी अगदी दुधासारख्या रंगाच्या गाई त्या ठिकाणी, भुरी शृंगा हा वेदांनी सांगितलेले त्याप्रमाणे, अशा गाईची खिल्लार त्या ठिकाणी मी पाहिली. आणि मग तो किशोर बालक मला म्हटला, शिवजी माझा आकार हा भौतिक नाहीये, हा म्हणून या ठिकाणी माझ्या आकाराचा कुणी विचार करू नये, म्हणून मला वेदात निराकार म्हटलेलं आहे. हे संपूर्ण जग जे आहे गुणांनी भरलेलं आहे, वेद सुद्धा त्रिगुणांचंच वर्णन करतात. आणि मला समजण्यासाठी त्रिगुणातीत व्हावं लागतं, कारण हे तीन गुण माझ्यामध्ये नाहीत प्रकृतीचे, तमगुण रजगुण सत्वगुण, म्हणून मला वेदांमध्ये निर्गुण म्हटलेलं आहे. वेद मला सर्वव्यापी म्हणतात, त्याचं कारण असं, अंडांतरस्थ परमाणु चयंत्रस्थम गोविंदम, मी माझ्या चैतन्य अंशाने सगळ्या ब्रह्मांडामध्ये अणु अणुमध्ये बसलेला आहे, म्हणून मला संपूर्ण वेद सर्वव्यापी म्हणतात. मी एक पाऊल सुद्धा या गोपींच्या प्रेमाला सोडून एक पाऊल सुद्धा वृंदावनाच्या बाहेर टाकत नाही. वृंदावनम परित्यज परित्यज पादमेकम न गच्छामि, एक सुद्धा पाऊल बाहेर जात नाही, मी माझ्या प्रेममय या वृंदावनामध्ये गवळणींच्या बरोबर असाच राहतो, मग बाकीचे सगळं कार्य जगाची उत्पत्ती स्थिती लय पालन पोषण कोण करत, तर माझे सगळे अंश करतात, मी तर या ठिकाणीच राहतो, मी करता नाही, म्हणून मला वेदांमध्ये अकर्ता म्हटलेलं आहे। म्हणजे हे सगळे सगळ्याची व्याख्या नारदा महालयांनी सांगितली भगवान शिवजींनी, आणि मग इतका मी प्रसन्न झालो, इतका प्रसन्न झालो, ते सौंदर्य पाहून ते दर्शन करून निहाल झालो मी, आणि अचानकच ते दृश्य माझ्या दृष्टीवरून दूर गेलं, माझी मनोकामना पूर्ण झाली नारदा, आणि इतके दोघं हृदय उच्चंबळून आली त्यांची, हृदयामध्ये इतका भाव तरंग उठून आले की भगवान शिवजी आनंदामध्ये म्हटले, बोल नारदा तुला मी काय सांगू, काय देऊ, बोल माग। त्यावेळी ते म्हटले, हा हे भगवान शिवजी मला काही नको, हा फक्त मला काय करा, तुमच्या नामामध्ये रुची द्या, भगवत नामामध्ये रुची द्या, हरिकथेमध्ये मला रुची द्या, एवढा मला आशीर्वाद द्या। अशी सुंदर त्या ठिकाणी चर्चा झाली, आणि पुन्हा शिवजी म्हणतात, नारदा भगवंताच्या भक्ताने एकविध व्हायला हवं। चातकाचं उदाहरण दिलं, चातकाची वृत्ती ग्रहण करावी, ज्याप्रमाणे चातक हा पावसाळ्यामध्येच पाणी पितो, 12 महिने पित नाही, स्फटिकासारखं जळ वाहत असतं गंगेचं, ते पाणी पित नाही, वाट पाहतो पावसाळ्याच्या मेघाची, तसाच राहील तो, आणि पावसाळ्यात पाऊस नाही पडला तर मरून जाईल, परंतु गंगेचं पाणी देखील पिणार नाही। अशा प्रकारे एकविध माणसाने झालं पाहिजे, एक भगवान कृष्ण सोडून कोण नाही। जरी हे आकाश वर पडूप आहे, ब्रह्म गोळ भंगा जाये, तरी मी तुझीच वाट पाहे गा, फक्त वाट कोणाची पाहावी, भगवान कृष्णाची। याला म्हणतात गोप्तृत्व वरण। अशा प्रकारे एकविध व्हायला पाहिजे। पुन्हा पतिव्रते जैसा भरतार प्रमाण, जसा पतिव्रतेला भरतार प्रमाण असतो, परदेशी गेलेला भरतार ज्यावेळी त्या परदेशी असतो त्यावेळी ही आपल्या सखींबरोबर सांगते, माझ्या पतीला हे आवडतं, माझ्या पतीला ते आवडतं, त्यांना हे पाहणं आवडतं, हे नाही ऐकणं आवडतं, हे नाही खाणं आवडतं, हे लेणं आवडतं, हे कपडे आवडतं, ते केवळ तीच चर्चा करते। तशी भगवान कृष्णाच्या भक्तांनी केवळ कृष्णाविषयी चर्चा कराव्या, बाकी सगळं प्रजल्प आहे। अशा प्रकारे सुंदर चर्चा त्या ठिकाणी झाली। सांगायचा उद्देश काय या ठिकाणी, की जी धारणा मायावादी धारणा आहे, खलयुदं ब्रह्म सर्व, त्याच्यामध्ये फरक आहे। अगदी त्याचं पूर्णपणे मायावादी विचारधारेचं खंडन करून टाकलेलं आहे भगवान शिवजींनी त्या ठिकाणी। तेव्हा ह्या चैतन्य लीलेमध्ये देखील छोट्याशा बालकाने त्याचं त्यांचं कार्यच ते होतं, आणि त्याला म्हणतात अचिंत भेदाभेद, म्हणजे भगवान आणि जीव यांच्यामध्ये भेदही आहे आणि अभेदही आहे। कसा भेद आणि अभेद, जसं एक मोठी सोन्याची खाण असावी, त्यातून एक अंश सोन्याचा बाहेर काढावा, ह्या अंशामध्ये सोन्याचे गुण आहेत आणि खाणीमध्ये सोन्याचे गुण आहेत। दुसरं उदाहरण, एक फार मोठा अग्नी, त्या अग्नीचे बाहेर ठिणग्या ओढालेल्या, स्फुल्लिंग ज्याला म्हणतो आपण, त्या स्फुल्लिंग देखील अग्नीचा आहे आणि तो मोठा देखील अग्नीचा आहे, परंतु स्फुल्लिंगाला आपण मोठा वणवा म्हणू शकत नाही, किंवा एक अंश खाणीतलं सोनं बाहेर काढल्यानंतर त्याला आपण खाण म्हणू शकत नाही, किंवा सागरातून एक ग्लास पाणी आपण बाहेर काढलं त्या ग्लासाला सागर म्हणू शकत नाही, त्याला अंशच म्हणू शकतो आपण। म्हणजे याचा अर्थ असा की जीवामध्ये परमेश्वराचा अंश असल्यामुळं गुण आहेत, त्याच्यामध्ये आहेत, परंतु त्याला आपण परमेश्वर म्हणू शकत नाही, कारण तो स्फुल्लिंग आहे, छोटा आहे, तो त्याचा दास आहे, तो भोग्य आहे, भगवंत भोक्तारम यज्ञ तपसाम, भगवंत भोक्ता आहे। याचा अर्थ परिमाणाने सोन्याची खाण मोठी आहे असं आहे. आणि गुणाने गुणामध्ये एकत्व आहे पर परिमाणामध्ये भिन्नता आहे. म्हणून याला म्हणायचे एक अचिंत्य भेदाभेद तत्व. चैतन्य महाप्रभूंनी हे आपल्याला सांगितलं. आणि हे जर नसतं तर आपल्याला कधीही इतर हे सगळे कृत्रिम विचारधारामध्ये एका बुद्धिमानाला कधीही सुख झालं नसतं. म्हणून अचिंत्य भेदाभेद तत्व हे अतिशय सुंदर. आणि म्हणून ह्यामध्ये चैतन्य महाप्रभूंनी अचिंत्य भेदाभेद तत्वाच्या द्वारा सगळ्या लोकांच्या शंका पूर्णपणे त्यांचं निरसन करून ठेवलेले आहेत. तेव्हा चैतन्य महाप्रभूंच्या ह्यामध्ये लहान वयातच चैतन्य महाप्रभूंनी अशा प्रकारे त्या ठिकाणी लीला केलेल्या आहेत. पुन्हा चैतन्य महाप्रभूंचं त्यांना शाळेमध्ये घातलं. शाळेमध्ये घातल्यानंतर झालं काय, ते अतिशय बुद्धिमान असल्यामुळं सगळ्या नवद्वीप लोकांना वाशी लोकांना माहिती पडलं. चैतन्य महाप्रभू जे आहेत ते सांगायचे, अरे जगन्नाथ तुमचं जे बालक आहे ना त्याची सूत्र अशीच पाठवतात. तो मोठमोठ्या प्रोफेसरांना बरोबर त्यांचं खंडन करू शकतो. आणि हे सगळं गुणगाणं ऐकून शची मातेचं हृदय भरून यायचं, तिला आनंद वाटायचा की माझं बाळ फार सुंदर शिक्षण घेत आहे. जगन्नाथ मिश्रांना मात्र दुःख व्हायचं, त्यांना असं वाटायचं तर विश्वरूपासारखा आपल्याला सोडून जाऊ शकतो, त्यापेक्षा याला घरी ठेवून घेऊ, शाळेत बंद करून टाकू, शाळा त्याची आणि त्याला काढून घेतलं शाळेतून. आणि अशा प्रकारचे त्यांना महाप्रभूंनी मग काय सुरू केलं माहिती आहे का, आता करायचं काय, शाळेतून काढून घेतलं, एवढं बुद्धिमत्ता, इच्छा असून शाळेत जाता येईना. मग त्यांनी खोड्या करायला सुरुवात केली. मग रात्रीच्या त्यासारखे असे जोडीदार मिळवायचे, हां जे शाळेला दांडी मारणारे असे घ्यायचे, आणि त्यांना रात्रीचं घोंगड्या त्याच्यावरती टाकायच्या, दोन असे शिंग लावायची, काळे बैल बनवायचे, हे बी घोंगडी अंगावर घ्यायचे, रात्रीच्या केळींच्या भागामध्ये चोऱ्या करायचे. हा धंदा त्यांनी सुरू केला. हा मोठा गोंधळ त्या ठिकाणी त्यांनी माजवला, इकडे तिकडे हे कर हे कर, पुन्हा त्रास दे, पानवठ्यावर जा, मुलींनी अर्पण केलेले जे पदार्थ आहेत ते घ्यायचे, स्वतःच खायला सुरुवात करायची, पुन्हा सांगायचं नकटानवरा मिळेल सगळं मला दे, मी ब्राह्मण आहे, माझा शाप जर तुला दिला ना बघ तुझं काय होईल ते. आणि त्या पोरींना खरं दुःख व्हायचं, काय सांगवायचं शाप लागला तो याचा काय भरोसा, म्हणून सगळं द्यायचे, पुन्हा माझ्या घरी सांगायचं पण नाही, ठीक आहे. असं करून चैतन्य महाप्रभू तिथे त्रास देऊ लागले. त्यानंतर काय सगळं त्यांच्या खोड्या सगळ्या जाऊन जगन्नाथ मिश्राच्या सांगितलं, घरी जायच्या सांगायच्या, जगन्नाथ मिश्राला खूप त्रास व्हायचा, करायचं काय ह्या बालकाला असं होऊ लागलं. आणि सगळे ब्राह्मण लोक मग यांचं काम काय, अशी पोरं घ्यायची आणि ब्राह्मण लोक गायत्री करत असणार त्यावेळी, हे पाण्यामध्ये जाऊन गायत्री करत असले का दूर जायचं, सुळकी मारायची पाण्यामध्ये, त्यांना श्वास पण भरपूर घेता यायचा. आणि चैतन्य महाप्रभू फार मोठे पोहायला जबरदस्त होते प्रभूजी, संन्यास घ्यायला गेले त्यावेळी गंगा पार करून गेले, बोटीत नाही गेले ते, सोपी गोष्ट आहे का बोटीमध्ये, कोणाचं सामर्थ्य नाही आजकाल. चैतन्य महाप्रभू तिकडे ब्राह्मण आहेत, इकडून सुळकी मारून जाणार, तिकडे पायी पकडणार, पुन्हा दूर जाऊन निघणार. आणि मग तो घाबरला त्या ब्राह्मणाला सांगणार, काय झालंय, तर मगर आली सगळे पळणार इकडे तिकडे, आणि ही पोरं टाळ्या वाजवणार, अशा प्रकारे व्हायचे. आणि हे मग मागून ह्या पोरं हसतात म्हणून जाऊन जगन्नाथ मिश्राला सांगायचे. असं सदैव चाललेलं आहे. असं होता होता मग एक दिवस त्यांनी विचार केला, यांना आपण बरोबर आता खोड यांची जिरवू आपण. मग स्त्रियांचा पानवठा वेगळा असतो, ब्राह्मणांचा पुरुषांचा वेगळा असतो, ही पद्धत आजपर्यंत होती होती ना आपल्यापर्यंत, स्त्रियांच्या पानवठ्यावरती कोणी जात नसायचं आणि पुरुषांच्या पानवठ्यावर स्त्रिया जात नसायच्या. मग अशा वेळी काय करणार हे, की स्त्रिया वस्त्र बाहेर ठेवायच्या स्नान करायच्या, आणि ब्राह्मण बाहेर वस्त्र ठेवायचे ना अंग स्नान वगैरे करायचे. आणि ते त्या नादामध्ये असले म्हणजे हे काय करणार का, इकडून ही पोरं याचे जोडीदार हे जाऊन स्त्रियांची वस्त्र एक दिवस ठेवली पुरुषांच्या वस्त्रामध्ये, आणि त्यांची वस्त्र आणली इकडे आणि दूर जाऊन मजा पाहत बसले. आता ते स्त्रियांनी पाहिलं वस्त्र नाहीत, हे सगळे धोत्र कशी काय झाली वस्त्राची. ब्राह्मण म्हणू लागले, अरे आपल्या धोत्रांची साड्या कशा काय झाल्या. आणि मग ही मुलं ते दुरून पाहत होते, त्यांना सगळं कळलं, आता खरंच काय बाहेर यावं कसं काही समजेना. महाप्रभूंनी सांगितलं, माझ्या खोड्या जर तुम्ही बंद केल्या सांगायच्या वडिलांना माझ्या, तरच ही गोष्ट मी तुम्हाला तुमची पुन्हा आणून देईल. सगळ्या स्त्रिया म्हटल्या ठीक आहे हरकत नाही. आणि ब्राह्मण सुद्धा म्हटले, कधीच तुझी खोडी सांगणार नाही, पण ह्या नाता उघडे पागडे कसे जाणार आम्ही लंगोटीवर. आणि चैतन्य महाप्रभू त्यांना ते दिलं होतं. अशा प्रकारे या खोड्या करत होत्या. महाप्रभूचा काय करावं असं करता 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 मग महाप्रभूंनी विचार केला काय करायचं. एक दिवस गेले, सुंदर गोर रूप होतं दिसायला, सुंदर तो आकर्षक रूप होतं. चैतन्य महाप्रभू सारखा त्या काळामध्ये धरतीवरती पुऱ्या ब्रह्मांडात कोणी सुंदर नव्हतं बालक. असं एक सुंदर बालक एक दिवस उकड्यात जाऊन बसलो. तिथं सगळे भांडे फेकलेले होते, काळे भांडे असे फेकलेले, त्याच्यावरती जाऊन बसलं. मग ते काय तोंडाला लागलं, हिकडं तिकडं सगळं, हा काय इकडचं कचरा घे करत्याने केलं सगळं लागलं. अशा प्रकारे आणि सगळी नवदीप अशी धावत आली. हा दोन चार गल्ल्यांमध्ये लोक धावत आले. अरे काय शची, तुझ्या पोरांनी काय चालवलं, बघ ना हे काय चाललंय. आणि जगन्नाथ मिश्रही बाहेरून आले. सगळा एवढा गोंधळ, शेकडो लोक त्या ठिकाणी हसतात, खाली यायलाच तयार नाही. अरे हे काय करतो तू, ये तू ब्राह्मणाचा मुलगा आहे असं तसं ते सगळं सांगितलं. चैतन्य महाप्रभू म्हटले, तुम्हाला वाटतं आपल्या पोरांनी शिकू नये, मग मी मूर्ख बामण आहे, मग मला हे करणं गरजेचं आहे ना. मूर्ख म्हटले असंच ना मी, मूर्खाने दुसरं काय करायचंय. मला तुम्हाला वाटतं पोराने असं व्हावं, मग तुमची इच्छा मी पूर्ण करतोय. आता मी येणार नाही खाली बिलकुल अजिबात. हा मला तुम्ही शाळा शिकवायची नाही, आणि मग मला बरं आहे असं होऊ द्या, मला वेळाच आहे ना मी. आणि मग सगळे जगन्नाथ मिश्राला बोलले, आमची मुलं शाळेत जात नाही, आणि तुझा मुलगा शाळेत जातोय त्याला तू पाठवत नाही. आणि मग मान्य केलं त्यांनी, अरे गौरांगा ये बाबा, सगळं सोड, खाली ये, तुला शाळेत पाठवू. आणि मग चैतन्य महाप्रभूला पुन्हा शाळेमध्ये पाठवलं. आणि मग गौरांग पुन्हा शाळेमध्ये जाऊ लागले. मग कालच्याप्रमाणे फार मोठे ते पंडित झाले. आणि 14व्या वर्षी इतकं ज्ञान त्यांना प्राप्त झालं की प्रथम क्रमांकाचे प्रोफेसर झाले त्या विद्यापीठामध्ये. आणि केशव काश्मीरी सारख्याला त्यांनी हरवलं, जगद्विख्यात पंडित त्याला त्यांनी हरवलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारे जी आई चैतन्य महाप्रभूंची त्या ठिकाणी महाप्रभूंनी सुंदर सुंदर लीला केल्या. आणि त्यांचं संपूर्ण जर जीवन चरित्र आपण पाहिलं तर प्रत्येक त्यांचं चरित्रातला प्रत्येकी एक एक अगदी शब्द न शब्द आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठीचे. हे फार मोठं कार्य त्यांनी केलं का, मायावादाचं त्यांनी खंडन केलं. प्रकाशानंद सरस्वती होते त्या ठिकाणी, आपली लीनता प्रदर्शित केली. संन्याशांनी कसं राहावं ते दाखवून दिलं, ग्रस्तांनी कसं वागावं ते दाखवून दिलं, त्याग कशाला म्हणतात, वैराग्य कशाला म्हणतात, युक्त वैराग्य कशाला म्हणतात हे कोणालाच माहिती नव्हतं. सनातन गोस्वामीला शिक्षा दिली, रूप गोस्वामीला शिकवलं. असं सुंदर अशा प्रकारे त्यांचं चरित्र संपूर्ण भरलेलं आहे आपल्या सगळ्यांसाठी जे आहे. हा जर चैतन्य महाप्रभू नसते तर आज आपल्याला अर्थही कळला नसता. चैतन्य महाप्रभू जोपर्यंत नव्हते तोपर्यंत आपण देखील हेच समजत होतो, या जगामध्ये एक शक्ती आहे, ती निराकार शक्ती आहे, परमेश्वराला कोणी पाहिलेलं नाही आहे, त्यामुळं सगळे आपण संभ्रमामध्ये होतो. परंतु चैतन्य महाप्रभूच्या कृपेनं हा संभ्रम आपला दूर झालेला आहे. आता आपल्याला वेळ फार कमी आहे म्हणून संक्षेपामध्ये सांगायचं म्हटलं तर अनेक अशी त्यांची चरित्र त्यांनी दाखवून दिलीस की ब्रह्मचार्यांनी कसं राहावं, संन्यासांनी कसं राहावं, अतिशय सुंदर. दुग्ध फलारी ब्रह्मचारी होता त्यातही सांगितलं, हा कशा प्रकारे गर्व सुद्धा त्या अशा ह्या अशा स्थितीमध्ये माणसाला कसा गर्व येऊ शकतो. फार सुंदर सुंदर लीला केल्या त्यांनी. आणि सुंदर अतिशय सरळ जीवन वैष्णवांचं कसं असतं, तसं तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे. गृहस्थाश्रम कसा असावा, आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची, या कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. हा गीता भागवत करती सर्वांना अखंड चिंतन विठोबाचे, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. असं सुंदर चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला सुंदर मार्ग दिला. आज आपण या ठिकाणी आपल्यामध्ये सुंदर इथे आपले ब्रह्मचारी आहेत, आपले गृहस्थ आहेत, सगळ्यांना आपले कर्तव्य कर्म माहीत आहेत. ब्रह्मचार्यांना माहिती आहे, संन्यासांना माहिती आहे, आणि आमच्या ग्रस्थांना माहिती आहे. आणि आपलं जीवन जे आहे निश्चित आपल्याला योग्य मार्ग मिळालेला आहे. हा वैराग्य, पूर्वी चैतन्य महाप्रभूच्या अगोदर वैराग्य म्हणजे काय, वैराग्य म्हणजे घर सोडणं, दार सोडणं, सगळं काही सोडलं, खाणं सोडणं, पिणं सोडलं, अग्निपण जाणं, कर्मत्याग, कर्मच त्यागायची. हा हा त्यांचा भाव. आजही संन्याशी लोक हे तत्व धरून आहेत. हा पण कर्म म्हणजे तुम्ही गीतेमध्ये भगवंतांनी म्हटले न काय श्लोक येतो न त्यक्तून समर्थक नय देह भूताम शक्य त्यक्तून कर्मानी अशेषता. कर्म त्याग करणं ह्या देहधारी जीवाला कदापि शक्य नाही. कारण मायावादी संन्याशी जाणार त्या ठिकाणी गंगा जल पिणार पण शेवटी अन्नक्षेत्र जाऊन जेवण करावंच लागतं. ते पण कार्यच आहे ना. आणि तेही जरी तुम्ही सोडलं तर श्वास घेणं हे कार्यच आहे ना. तेही सोडलं तर आकाशाला पाहणं हे कार्यच आहे ना. कानाचं पण कार्य चालूच आहे ना. तेव्हा कदापि हे शक्य नाही आहे. म्हणून युक्त वैराग्य म्हणजे काय हे जग हे आपण या ठिकाणी काय जसं एक आपण एखादं प्रशिक्षण दिलं तर आपण त्या ठिकाणी प्रशिक्षण त्या ठिकाणी आपण कशासाठी जातो म्हणतात त्याला अप्रेंटिसशिप. अप्रेंटिसशिप त्या ठिकाणी शिकायचं असतं आणि शिकल्यानंतर आपण आपल्या जॉबला लागायचं असतं. हे जग आपल्याला अप्रेंटिसशिप सारखं आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपण कृष्णावर प्रेम करायला शिकायचं, त्यांच्यासाठी आपण प्रसाद बनवायला शिकायचं, त्यांच्यासाठी गायन वादन नर्तन नाट्य कला इत्यादी सगळं काही भगवंताच्या चरणी लावण्यासाठी शिकायचं, आपले भाव ॲटिट्यूड डेव्हलप करायचा, कृष्णप्रेम आपलं वाढवायचं वृद्धिंगत करायचं. त्याच्यासाठी संपूर्ण जग दिलेलं आहे भगवंताने. याचं प्रयोजनच ते आहे की या ठिकाणी आलेले जीव आहेत ह्या सगळ्या जगामधल्या गोष्टींचा सुंदरीतेने वापर करून ते आपल्या भक्तीमध्ये विकसित होतील आणि अंततः माझ्या चरणी येतील. त्यासाठी जग आहे. आणि त्याग म्हटल्यानंतर मग काय शिकवणार त्याचं? हा म्हणून आपल्याला हे सुंदरीतेने शिकवलं. धन आहे तन मन धन कसं कृष्ण चरणी तुम्ही लावू शकता हा याचं प्रशिक्षण आपल्याला चैतन्य महाप्रभूंनीच दिलेलं आहे सुंदरीतेनं. आणि म्हणून आज या ठिकाणी मला आठवतंय मी काही प्रवचन द्यायच्या पूर्वी ते कृष्ण मंदिरामध्ये फक्त चार माणसं असायची, चारच. द्वारकानाथ असायचं माझ्या लक्षात येईन, श्रीधाम महाप्रभू असायचे, द्वारकानाथची आई वगैरे असायची. बस चार पाच माणसाला प्रवचन द्यायची. आज या ठिकाणी एवढं मोठं भांडार एवढा मोठा खजिना या ठिकाणी लपलेला होता या निगडीमध्ये आम्हाला माहीत होतं का? त्यावेळी चारच माणसं होती. आम्हाला वाटायचं आम्हाला इथं कोणीच नाही या जगामध्ये. हा पण आज एवढं भांडार फुटलेलं आहे. हा खजिना या ठिकाणी दडलेला होता. हा तो खजिना गोविंद देवांच्या कृपेनं या ठिकाणी फुटलेला आहे, वरती आलेला आहे. आज ते आपण पाहू शकतो या ठिकाणी. तर अशी भांडारं मला तरी वाटतं बऱ्याच ठिकाणी फुटतील असं वाटतंय. हां आहे की नाही प्रभूजी? खरंय. कृष्ण भगवान की जय, जय शची माता की जय, जय श्री श्री जगन्नाथ मिश्र प्रभू की जय, हराई पंडित पद्मती मैया की जय, दयाल निताय पतित पावन गौरांग देवी की जय, जय शिल प्रभुपाद की जय, स्वान आंदोलन की जय, राधा गोविंद देव की जय, जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की जय, जय राधा गोविंद देव की.